स्तोत्र संहिता अध्याय 130 आरोहण स्तोत्र। हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे। हे प्रभू, माझी वाणी ऐक, माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत। हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणशील तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील? तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे। मी परमेश्वराची अपेक्षा करीतो, माझा जीव अपेक्षा करीतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरितो। पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो। हे इस्रायला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे, त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे। तो इस्रायलास त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करील।